नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ. परभणी, हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या 8 मतदारसंघांचा समावेश. पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर, तर भाजपची अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी. लातूर तालुक्यातल्या गंगापूर आणि पेठ गावात भूकंपाचे सौम्य धक्के आणि 5,14,00,000 रुपयांची पाणीपट्टी थकल्यानं मांजरा धरणावरून अंबाजोगाई शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबतची अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांमधल्या 89 लोकसभा मतदारसंघांसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात आजपासून 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात विदर्भातल्या 5ही मतदारसंघातून 183 उमेदवारांनी 229 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये रामटेक मतदारसंघातून 41 जणांचे 51, नागपूर 54 जणांचे 62, भंडारा गोंदिया 40 जणांचे 49, गडचिरोली चिमूर 12 जणांचे 19, तर चंद्रपूर मतदारसंघातून 36 जणांचे 48 अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून येत्या 30 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान नागपूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल शक्तीप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. रामटेकचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे, भंडारा गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनीही काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षानं अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षानं काल पत्र जारी करून ही घोषणा केली. नवनीत राणा यांनी काल युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव यांना, तर हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी घोषित झाली आहे. त्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, दक्षिण मुंबई अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबई संजय दीना पाटील, उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर, ठाणे राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, बुलडाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजय वाघेरे पाटील, सांगली चंद्रहार पाटील, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, तर नाशिक इथून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या यादीवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. सांगली आणि मुंबईतल्या ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू होती तिथलेही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले असं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आघाडी धर्माचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे असं आपलं मत असून ठाकरे गटानं या जागांबाबत फेरविचार करावा असं थोरात यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत ओबीसी महासंघाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अकोल्यातून आपण स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. बुलडाण्यातून वसंत मगर, अमरावती प्राजक्ता पिल्लेवान, चंद्रपूर राजेश बेले, भंडारा गोंदिया संजय केवट, गडचिरोली चिमूर हितेश मडावी, वर्धा राजेंद्र साळुंके, तर यवतमाळ वाशिम इथून खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. आज पत्रकार परिषद घेऊन या बैठकीतल्या चर्चेबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम काल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. आजपासून दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. त्या अनुषंगानं प्रशासनानं पूर्वतयारी केली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेशी निगडीत सर्व कामं या कक्षातून होणार आहेत. विविध सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या नामनिर्देशन कक्षाची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. नांदेड लोकसभा मतदारसंघातही आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यात नोंद झालेल्या मतदारांची संख्या 26,97,287 असून मतदानासाठी 3,081 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल ग्रामीण मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी आणि मास्टर ट्रेनर्स यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भारत कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून महाराष्ट्रातून अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी काँग्रेस पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस अनिल पारखे यांनी केली आहे. याबाबतचं पत्र पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवण्यात आलं आहे. राज्यात इंडिया आघाडीच्या 48 उमेदवारांपैकी किमान 3 उमेदवार मुस्लिम असावेत असं या पत्रात म्हटलं आहे. लातूर तालुक्यातल्या गंगापूर आणि पेठ गावात काल दुपारी 12:15 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर तालुक्यातल्या मौजे गंगापूर आणि मौजे पेठ या दोन गावात असल्याची नोंद भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथं काल दुपारी भूगर्भातून मोठा आवाज झाला, मात्र भूकंप मापक यंत्रावर याची कोणतीही नोंद नाही. अंबाजोगाई नगर परिषदेकडे पाणी पुरवठा योजनेची 5,14,00,000 रुपयांची पाणीपट्टी थकल्यानं मांजरा धरणावरून अंबाजोगाई शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणीपट्टी भरण्यासंदर्भात सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई आणि जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यात विहीर अधिग्रहण, तात्पुरता पाणी पुरवठा आणि टंचाई निवारणासाठीची कामं प्राधान्यानं राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य टंचाईच्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकानिहाय आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात 238 गावं तसंच 45 वाड्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. 168 गावांमध्ये 191 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं असून जायकवाडी प्रकल्पात 22.54% इतका जलसाठा तसंच 114 मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये 20.79% जलसाठा शिल्लक असल्याचं स्वामी यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी तसंच विद्युत आणि दूरसंचार या दोन विद्याशाखांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिशन एनबीए नामांकन मिळालं आहे. नॅकचा ए ग्रेड, एनएबीएलचं नामांकन आणि एनबीएचं मानांकन हे तिन्ही मानांकन मिळवणारं देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मराठवाड्यातलं एकमेव महाविद्यालय ठरलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ. परभणी, हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या 8 मतदारसंघांचा समावेश. पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर, तर भाजपची अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.